नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात पीरबावडा इथं, बीड शहरासह जिल्ह्यात आष्टी तालुक्यात, हिंगोली जिल्ह्यात वसमत आणि कळमनुरी तालुक्यात बहुतांश ठिकाणी, नांदेड शहरासह जिल्ह्यात अर्धापूर तसंच हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, हरभरा, हळद पिकांसह आंबा, केळी आणि संत्रा फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते काल चार मान्यवरांना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी क्रांतीचे प्रणेते एम एस स्वामीनाथन यांना यावेळी भारतरत्न पुरस्कारानं मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं. आज ईस्टर संडे यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर संडे हा सण प्रेम आणि करुणेचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. तर या सणाच्या माध्यमातून करुणा, प्रेम आणि क्षमा यांचं पुनस्मरण होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सण नाविन्यता आणि आशावादाचा संदेश प्रसारित करेल, तसंच या विशेष प्रसंगी नागरिकांमध्ये एकता आणि शांतता राहण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात त्यांनी म्हटलं आहे. ईस्टर संडे निमित्त आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतीपुरा परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल, ताशे तसंच लेझिम पथकांच्या गजरात भाविक उत्साहात सहभागी झाले. महाविकास आघाडीत वंचित समूहांना उमेदवारी देण्याबाबत कुठलाही निर्णय होत नव्हता असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून भांडणं सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणाले. आंबेडकर यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावरही टीका केली. ज्या मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य नाही तिथं उमेदवार पळवणं, पक्षांमध्ये फोडाफोडी करणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हातमिळवणी करणं असे प्रकार सुरू आहेत असं ते यावेळी म्हणाले. छत्रपती संभाजीनगर इथून आजपासून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होत असून हैदराबाद तसंच मुंबईसाठी एक वाढीव विमान सुरू होणार आहे. नांदेडमध्येही विमानसेवेला आजपासून प्रारंभ होत आहे. नांदेड बंगळुरू, नांदेड दिल्ली जालंधर ही विमानसेवा दररोज, तर नांदेड हैदराबाद आणि नांदेड अहमदाबाद ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान जालंधर दिल्ली मार्गे आज पहिलं विमान दुपारी 4:15 नांदेड इथं पोहोचणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल अंतर्गत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात दुपारी 3:30, तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात विशाखापट्टणम इथं सायंकाळी 7:30 होईल. दरम्यान या स्पर्धेत काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्सचा 21 धावांनी पराभव केला. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये पात्र लाभार्थ्यांचं एप्रिल महिन्यात सर्वेक्षण, तर मे महिन्यापासून प्रत्यक्ष लसीकरण केलं जाणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनक घोष यांनी केलं आहे. जळगाव जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेच्या मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीची वसुली ही मागील वर्षापेक्षा 400% अधिक झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरपालिकांनी डिसेंबरपासून कर वसुलीवर अधिक भर दिल्यानं यावर्षी 58 कोटी रुपये एवढी कर वसुली झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.